बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड वापरा. हर्बल नॉन कनेक्टेड चहा के ब्या. मैदा खाणे बंद करा. दररोज एक चमचा प्लॅस्टिसाईड खा. गाईचे तूप, शेवग्याची शेंग किंवा मोरिंगा पावडर याचे सेवन करा. आळीवाची खीर खा. वजन कमी करा. ताण घेऊ नका. व्यायाम करा. डॉक्टरांशी संपर्क करा. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.